आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवीं मोनाली प्रभू तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी स्विडनचे प्रधानमंत्री उल्फ क्रिस्टसन हांचे बरोबर शिष्टमंडळ पांवड्याचेर चर्चा केली. प्रधानमंत्री मोदी पांच देशांच्या भोंवडेच्या चवथ्या पांवड्यान आज नॉर्वेक पावतात. ज्येष्ठ काँग्रेस फुडारी व्ही डी सतीशन आज सकाळी केरळाचे मुखेलमंत्री सोपूत घेतले. नैऋत्य मॉन्सून 1 जून ह्या सदच्या तारखे परस 30 दीस आदी म्हळ्यार 26 मयाक केरळान पावपाची शक्यताय आसा अशें हवामान खात्यान सांगलां. आयपीएल क्रिकेट सर्तीन काल दिल्ली कॅपिटल्स पंगडान राजस्थान रॉयल्स पंगडाक 5 गड्यांनी हारयले. आता पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी गोथेनबर्गान स्विडनचे प्रधानमंत्री उल्फ क्रिस्टसन हांचे बरोबर शिष्टमंडळ पांवड्याचेर चर्चा केली. प्रतिनिधी मंडळ पांवड्यावेल्या उलोवपान दोनी फुडाऱ्यांनी भारत स्विडन संबंधाच्या सगळ्या आंगाचो नियाळ घेतलो. वेपार आनी गुंतवणूक, तंत्रगिन्यान आनी नवनिर्माण, हरित संक्रमण, अवकाश, उदयोन्मुख तंत्रज्ञान, संरक्षण आनी सुरक्षा, ल्हान आनी मध्यम उद्देग, संशोधन आनी लोकांमदीं संबंद घटमूट करप हांचेर चर्चा जाली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पांच देशांच्या भोंवडेच्या चवथ्या पांवड्यान आज नॉर्वेक पावतात. प्रधानमंत्री मोदी हांची पयलीच नॉर्वे भेट आसतली. फाटल्या 43 वर्सां नॉर्वेक भेट दिवपी मोदी हे पयले भारतीय प्रधानमंत्री आसात. ह्या भेटीन मोदी 3रा भारत नॉर्डिक शिखर परिषद आनी द्विपक्षीय बसकांनी वांटो घेतले. 2 दिसांच्या नेदरलँड्स भेटी वेळार प्रधानमंत्री मोदी हांणी आपल्या डच समपदस्थाकडे द्विपक्षीय उलोवणी केली. संरक्षण, गंभीर खनिजां आनी हेर मुखेल क्षेत्रांत सहकार्य घटमूट करपा खातीर दोनी देशांनी 17 कबलाती केल्यो. केंद्रीय घर मंत्री अमित शाह काल सांजवेळा छत्तीसगडाच्या 2 दिसांच्या भोंवडे निमतान रायपूर शारांत पावले. आपल्या भेटी वेळार ते रायपूर आनी बस्तारांत साबार कार्यावळींनी वांटो घेतले. केंद्रीय घर आनी सहकार मंत्री अमित शाह हांणी काल गुजरातांतल्या गांधीनगरांत 700 कोटी रुपया परस चड मोलाच्या उदरगतीच्या कामांचे उक्तावण केले आनी बुन्याद घाली. राज्याच्या 2 दिसांच्या भोंवडेर आशिल्ल्या शाह हांणी गांधीनगर महानगरपालिकेच्या 600 कोटी रुपया परस चड मोलाच्या प्रकल्पांचे उक्तावण केले. तांणी शारांत सुमार 128 कोटी रुपया देस्पेसून बांदिल्ल्या मधूर डेरीच्या नव्या दूद प्रक्रिया प्रकल्पाचे लेगीत उक्तावण केले. त्या आदी तांणी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझायन इनोव्हेशन अँड इन्क्युबेशन सेंटराचे उक्तावण केले. ह्या वेळार उलयतना शाह हांणी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझायनाचे म्हत्व अधोरेखीत केले. ही संस्था सृजनशीलतायेक उद्योजकतेकडे जोडपी एक माध्यम आसा अशें तांणी सांगले. केंद्रीय मंत्री शाह हांणी एआय अँड डीप टॅक हे भविश्यांतल्या अर्थवेवस्थेचे मुखेल आधारस्तंभ आशिल्ल्याचे म्हळां. गुजरातांतल्या अहमदाबाद शारांत तांणी काल मिलियन मायंड्स टॅक पार्क फेज 1 आनी ग्रॅमी सिटी कॅम्पस हांचे उक्तावण केले. त्या वेळार ते उलयताले.
आने वाले 25 साल में जो सेक्टर विश्व की अर्थनीति को, विश्व के अर्थतंत्र को दिशा देंगे, वो सभी क्षेत्र में आज भारत फाउंडर बनकर अपनी मजबूत उपस्थिति को दर्ज करा रहा है और यही बता रहा है कि भारत का भविष्य बहुत सुनहरा है. एआई और डीप टेक के जो भविष्य है, इसके लिए इसके जैसे टेक पार्क बहुत बड़ा काम भी करेंगे और इसको आगे भी बढ़ाएंगे.
काँग्रेस फुडारी व्ही डी सतीशन आज केरळाचे मुखेलमंत्री म्हणून सोपूत घेतले. केरळाचे राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकार आज सकाळी 10 वरांचेर तिरुअनंतपुरमान जावपा आशिल्ल्या एका सुवाळ्यान तांकां पद आनी गोपनियतेचो सोपूत दितले. सतीशन हांणी आज जावपा आशिल्ल्या सोपूतविधी सुवाळ्या पयली काल सांजवेळा 21 वांगड्यांच्या युडीएफ मंत्रीमंडळाची वळेरी जाहीर केली. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी वयल्यान आयकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादई चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन. तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
अस्तंत आशियांतल्या संकश्टाच्या फाटभुयेर 20,000 मेट्रीक टन एलपीजी घेऊन येवपी जहाज हॉर्मुझ समुद्र दुनी हुपून गुजरातांतल्या कांडला बंदरांत पावला. कतारांतल्यान भायर सरिल्ले मार्शल द्वीपाचे ध्वज आशिल्ले MV SYMI हे जहाजान मायाच्या 13 वेर हॉर्मुझ समुद्र धुनी हुपली. शेनवारा राती सुमारा 11:30 हे जहाज कांडला बंदराचेर पावले. अस्तंत मध्य रेल्वेन तिरुअनंतपुरम सेंट्रल हजरत निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेसाचेर जाल्ल्या उज्याच्या घडणुकेची चौकशी करपा खातीर उंचेल्या पावण्यावेली चौकशी समिती स्थापन केल्या. रेल्वेच्या प्रवासी डब्यांत आनी लगेज ब्रेक आनी जनरेटर कोचांत उजो लागलो. लुनी रिचा आनी विक्रमगड आलोट स्टेशना मदीं ही घडणूक घडली. निर्धारित वेळे भितर चौकशी पुराय करपाचे आदेश समितीक दिल्यात अशें भारतीय रेल्वेन सांगलां. रेल्वे प्रमाण फुडारांत असल्यो घडणुको परत जावच्यो न्हय म्हणून ही समिती अपघाताची कारणां तांत्रिक गजाली आनी सुरक्षेच्या मानकांची खोलायेन चौकशी करतली. प्रवाशांची सुरक्षितताय सुनिश्चित करपा खातीर आपूण बांदील आसा आनी हे दिकेन गरजेची सगळीं पावलां उबारता अशें भारतीय रेल्वेन सांगले. केंद्रीय रस्तो येरादारी महामार्ग मंत्री नितीन गडकरी हांणी काल महाराष्ट्रांत जाल्ल्या नागपूर जल संवाद राष्ट्रीय परिशदेन वांटो घेतलो. हातूंत उदक संवर्धनावरवीं विदर्भांतल्या शेतकारांक लाव मेळोवन दिवपाचेर खाशेली चर्चा जाली. गडकरी हांणी सांगले, उदक संवर्धना खातीर जनभागीदारी खूप गरजेची आसा. ह्या परिशदेन देशभरांतले तज्ञ समाजीक वावुरप्यांनी वांटो घेतिल्लो. तशेंच आज नागपुरांत जल क्रांती संमेलन जातले. हातूंत नट अमीर खान, नाना पाटेकार आनी मकरंद अनासपुरे मुखेल सोयरेन हाजीर रावतले. राष्ट्राध्यक्ष डॉनाल्ड ट्रम्प हांणी तेहरानाक नवी शिटकावणी दिल्या उपरांत अमेरिका आनी इराण मदलो तणाव परतून एक फावट वाडला आनी अस्तंत आशियान कितलेशेच म्हयने आशिल्ल्या अशांतताये उपरांत युरेनियम साठो निर्बंधा मदीं सूट आनी गॅराक लागून जाल्ल्या नुकसानीची भरपाय ह्या सारख्या मुद्द्यावेल्यान वाटाघाटी थांबल्या. सोशल मिडियाचेर केल्ल्या एका पोस्टान ट्रम्प हांणी म्हळें, वेळ सोंपत चल्ला तांणी तेहरानाक बेगीन एका कराराच्या दिकेन पावल घालपाचो उलो मारला. इराणी माध्यमांनी वाटाघाटी परतून सुरू करपा खातीर वॉशिंग्टनाचो मुखेल अटी उघड केल्या उपरांत कांय वरांच्या भितरूच अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे खर वक्तव्य आयला. इराणी प्रसार माध्यमांच्या खबरां प्रमाण अमेरिकेची मागणी आसा की इराणान 400 किलोग्राम संवर्धित युरेनियम अमेरिकेच्या स्वाधीन करचे आनी फक्त एकूच अणुउर्जा केंद्र चालू दवरचो. तशेंच इराणान घेराची लुकसान भरपायेची मागणी फाटी घेवची आनी जप्त केल्ली चडशी इराणी मालमत्ता गोठयल्ली स्थितीन उरतली ही बाब मान्य करची अशी अमेरिकेची अपेक्षा आसा. मजगती इराणान ह्यो अटी न्हयकारल्यात आनी परतून उलोवणी सुरू करपा खातीर आपल्यो अटी थारायल्यात. 26 मे मेरेन नैऋत्य मॉन्सून केरळांत पावपाची शक्यताय आसा अशें हवामान खात्यान सांगलां. हवामान खात्यान म्हळें की येता ते 2 ते 3 दिसांनी नैऋत्य मॉन्सून आग्नेय अरबी समुद्र, नैऋत्य आनी आग्नेय बंगालची खाडी, अंदमान जुव्यांचेर अंदमान दर्याचे उरिल्ले वाठार तशेंच उदेंत मध्य बंगालच्या खाडीच्या कांय भागांनी फुडें वचपा खातीर परिस्थिती अनुकूल आसा. हवामान खात्यान आज अस्तंत उत्तर प्रदेशांत उश्णतेची लाटेची शिटकावणी दिल्या. आयपीएल क्रिकेट सर्तीन काल राती दिल्लींतल्या अरुण जेटली स्टेडियमांत जाल्ल्या खेळांत दिल्ली कॅपिटल्सान राजस्थान रॉयल्साक 5 गड्यांनी हरयले. दुसऱ्या एका खेळान रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरून काल सांजवेळा धर्मशालान पंजाब किंग्साक 23 धावण्यांनी हरयले. ह्या जैत्या बरोबरच रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरु प्ले ऑफा खातीर पात्र जावपी पयलो पंगड थारलो. आज चेन्नईत MA चिदंबरम स्टेडियमांत सनरायझर्स हैदराबाद आनी चेन्नई सुपर किंग्स पंगडां मदीं सांजवेळा 7:30 खेळ जातलो. ही आसा एक कळोवणी. आकाशवाणी पणजी केंद्राच्या खबरां विभागावरवीं खबरां वाचक तशेंच अनकारक पदा खातीर कराराचेर पात्र उमेदवारा कडल्यान अर्ज मागयल्यात. उमेदवार पदवीधर पिराय 21 ते 50 वर्सां मजगतीं, कोंकणी भाशेचें गिन्यान तशेंच इंग्लीश कोंकणी इंग्लीश अणकार करपाचें कसब, प्रसारणा खातीर योग्य आवाज जाय. अर्ज करपाची निमाणी तारीख 1 जून 2026 आसा. आनीक म्हायती खातीर 7020672710 ह्या क्रमांकाचेर संपर्क करचो. निमाणे परतून एक फावट कांय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी स्विडनचे प्रधानमंत्री उल्फ क्रिस्टसन हांचे बरोबर शिष्टमंडळ पावण्याची चर्चा केली. प्रधानमंत्री मोदी 5 देशांच्या भोंवडेच्या 4थ्या पावण्यान आज नॉर्वेक पावतात. ज्येष्ठ काँग्रेस फुडारी VD सतीशन आज सकाळी केरळाचे मुखेलमंत्री सोपूत घेतले. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो.